नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. गहू आणि हरभऱ्यासह सहा मुख्य रबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सत्ताधारी महायुतीकडून आपल्या कामकाजाचं प्रगती पुस्तक जाहीर. विकासाचे सर्व दावे खोटे असल्याची काँग्रेसची टीका. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात निवडणूक यंत्रणा सज्ज. आणि प्रसिद्ध कवी डॉ दासू वैद्य यांची राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड. आता सविस्तर बातम्या. आगामी पणन हंगामासाठी सहा मुख्य रबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मोहरीच्या दरात सर्वाधिक म्हणजे 300 रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करण्यात आली असून मसूर 275 रुपये प्रतिक्विंटल, हरभरा 210, गहू 150, करडई 140 तर जवाच्या दरात 130 रुपये प्रतिक्विंटलची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर गव्हाची किमान आधारभूत किंमत 2425 रुपये, जव 1980 रुपये, हरभरा 5650 रुपये, मसूर 6700 रुपये, मोहरी 5950 रुपये आणि करडई 5940 रुपये प्रतिक्विंटल अशी झाली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्यात काल विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी महायुतीनं सरकारच्या कामांचा आढावा घेणारं प्रगती पुस्तक आज प्रकाशित केलं. महाविकास आघाडीनं आपल्या कार्यकाळात अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे आणले पण महायुतीचं सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली असं प्रतिपादन मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारच्या 2 वर्षांचा कामांचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांनी मांडला. दरम्यान शिंदे यांनी केलेले विकासाचे सर्व दावे खोटे आणि बनावटी असल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 2019 कोविड महामारीच्या काळात महाविकास आघाडी सरकारनं केलेल्या कामाची दखल देशानंच नाही तर जगानं घेतल्याचं पटोले यांनी सांगितलं. मुंबईमधले अदानी समूहाला दिलेले भूखंड राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर परत घेऊ असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या भूखंडांवरच्या बांधकामातून अदानी समूहाला कोट्यवधी रुपयांचा फायदा होऊ शकतो मात्र महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यास हे होऊ देणार नाही असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्याच्या प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाल्या असून पारदर्शक पद्धतीनं निवडणुका पार पडाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आयकर विभागही तयार असून रोख रकमेचं वाटप, पैशांची देवाणघेवाण अशा बाबी दिसून आल्या तर नागरिकांनी 1800-233-0356 या निःशुल्क क्रमांकावर आयकर विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन या विभागानं केलं आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा विशेष प्रयत्न करत असून या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी देखील आपापल्या स्तरावर सहकार्य करावं तसंच आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रिया अंमलबजावणीत प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केलं आहे. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा क्षेत्रातल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ज्या पात्र मतदारांनी अद्याप मतदार नोंदणी केलेली नाही त्यांना येत्या 19 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी किंवा नावात दुरुस्ती करता येईल अशी माहिती गगराणी यांनी या बैठकीत दिली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनानं पूर्ण तयारी केली आहे. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या जिल्ह्यात 362 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. निवडणुकीसाठी केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल आणि जिल्हा पोलीस अशा 17,000 सुरक्षा रक्षकांची फौज तैनात करण्यात येणार आहे. दुर्गम भागातल्या 212 मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी शासनाकडे 5 हेलिकॉप्टर्सची मागणी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. 2024 विधानसभा निवडणुका निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी निवडणूक आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व 9 विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असून 31,76,000 मतदार 3,273 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली. यासाठी 15,000 अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून शहर आणि ग्रामीण पोलीस, होमगार्ड, केंद्रीय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या 8 कंपन्या सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितलं. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी प्रशासनाच्या तयारीचा आढावा दृकश्राव्य माध्यमातून सादर केला.
आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण मतदान केंद्रांची संख्या ही 3271 इतकी आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 16 प्रकारच्या विविध विषयांचे नोडल अधिकारी आपण नियुक्त केलेले आहेत. आपल्या सर्व 9 विधानसभा मतदारसंघामध्ये मॉडेल मतदान केंद्र उभारणी करण्यासंदर्भात कारवाई केली जाईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक मॉडेल पोलिंग स्टेशन असेल. 1950 हा टोल फ्री नंबर आहे जो कुठल्याही मतदाराला निवडणुकीच्या अनुषंगाने कुठली तक्रार करायची असेल किंवा माहिती मिळवायची असेल तर ते 1950 या क्रमांकावर डायल करून ती माहिती उपलब्ध करू शकतात किंवा तक्रार नोंदवू शकतात.
महानगरपालिका हद्दीत असलेल्या विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता अंमलबजावणी, मतदार जनजागृती, मतदारांना मतदान केंद्रावर द्यावयाच्या सुविधा याबाबत मनपा प्रशासन सक्रियतेनं काम करत असून यासंदर्भात निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशांचं तंतोतंत पालन केलं जाईल असं मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या चारही मतदारसंघात मिळून एकूण 15,44,451 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. प्रसिद्ध कवी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातले मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ दासू वैद्य यांची राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. आपल्या प्रदेशातल्या लेखकासंदर्भात किंवा उपक्रमासंदर्भात काही वेगळे प्रयत्न करण्याचा आपला प्रयत्न असेल अशी भावना दासू वैद्य यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
मराठी साहित्य संस्कृतीत काम करण्याची संधी मला जी मिळाली आहे, सदानंद मोरे हे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला काम करायला मिळेल याचा आनंद आहे, समाधान आहे. आपल्या प्रदेशातल्या लेखकासंदर्भात किंवा उपक्रमासंदर्भात काही वेगळे प्रयत्न या निमित्ताने करता येतील का याचा मी प्रयत्न करीन.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशिष दामले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी तुषार पवार आणि बापू भेगडे यांची निवड करण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अभिनंदन केलं आहे. गंधार या बालनाट्य संस्थेचा यंदाचा गंधार गौरव पुरस्कार चित्रपट आणि मालिका सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचं हे 9वं वर्ष आहे. येत्या 14 नोव्हेंबरला ठाण्यात हा पुरस्कार सोहळा होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गहू आणि हरभऱ्यासह 6 मुख्य रबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सत्ताधारी महायुतीकडून आपल्या कामकाजाचं प्रगती पुस्तक जाहीर. विकासाचे सर्व दावे खोटे असल्याची काँग्रेसची टीका. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात निवडणूक यंत्रणा सज्ज. आणि प्रसिद्ध कवी डॉ दासू वैद्य यांची राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.